कोरोना व्हायरस किंवा COVID-19 पूर्ण देश लढत आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही। त्यांच्याशी भेदभाव नका करू, त्यांची काळजी घ्या आणि ह्या रोगापासून वाचण्यासाठी जी आपली ढाल आहे, जसे आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मी, सफाई कर्मचारी, पोलिस आदी, त्यांचा सन्मान करा, त्यांना पूर्ण सहयोग द्या। घ्या काळजी या योद्ध्यांची, तेव्हाच प्रत्येक स्थितीत देश जिंकेल कोरोनाशी। अधिक माहितीसाठी स्टेट हेल्पलाईन नंबर 0202612739 किंवा सेंट्रल हेल्पलाईन नंबर 1075 वर कॉल करा। भारत सरकार द्वारा लोकहितामध्ये प्रस्तुत।